वक्रतुंडा, तुझ्या मूषक म्हणजेच उंदीर या वाहनाबद्दल भक्तांना केवढं कौतुक।
पण मूषक वाहन आणि तू यामागचा तात्विक अर्थही आगळा वेगळा।
गणेश म्हणजे तेजस्वी सूर्य। क्षितिजावर या सूर्याचं आगमन होताच सगळा अंधार त्याच्या पावलांखाली दबतो।
भक्तांच्या आयुष्यातला संकटरूपी अंधारही तसाच विरतो तुझ्या प्रखर तेजानं।
गणेशा, तुझ्या जवळ आम्ही फक्त मागावं आणि ते तू आम्हाला द्यावंस।
तुझ्या दातृत्वाच्या वर्णनासाठी आमचे शब्दही होती उणे।
प्रथम नमिते सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा, विघ्नेश्वर श्री विघ्न विनाशा। प्रथम नमिते सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा। प्रथम नमिते सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा। भक्तासाठी धावून येसी, भक्तासाठी धावून येसी, विघ्नेश्वर श्री विघ्न विनाशा।
प्रथम नमितो सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा। प्रथम नमितो सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा।
प्रथम नमिते सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा।
प्रथम नमितो सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा।
बुद्धिमान तू, शक्तिमान तू, बुद्धिमान तू, शक्तिमान तू, तुला भक्तीची कळते भाषा। प्रथम नमिते सिद्ध गणेशा, तू सुखाची दिव्य आशा।
प्रथम नमितो सिद्ध गणेशा, तू सुखाची। दिव्य आशा।
We're not.